एक बाई होती आमची इथं अजून आहे, तर तिला कामच यायचं नसं, पटापटा काम करायची नसं, शेताच्या काम करायची नसं, पण ती काय असायची एक लाडकीच लेख असायची, आईबापाची एकटीच ती तेवढी होती ती, आणि हा आणि तिथंच दिली होती शेजारी, पण तिचा लय लाड. मग तिला तिला म्हणजे आईबापा सांग चांगली साडी घ्यायची, चांगली चोळी घ्यायची आणि लय लाड करायची, पण सासरे घरी गेली ना कामच उरकायचं नसं, भाकरी नीट नाही, कालवण नीट नाही. मग तिचं दीर होतं चौघ जण, मग ते बसलं ना मग तिचं तिची आपली टिंगल करायचं, तेवढं बघूनच घ्यावं, तेवढा देखणच देवा, तेवढं बोलण्यातच. आणि मग तिला असा राग यायचा ना की यांचं नर्ड फाडवं का काय करावं, मग असा राग यायचा तिला. पण चौघांच्या पुढं कुठं काय बोलती, दोघींना दावा त्या सासू कुणाच्या पुढं बोलायची नसं. मग तिला अगदी जीव खाऊन राग यायचा, मग काय करायची दळण घ्यायची, आणि दळण घ्यायची आणि मग दळायची मग गाणं म्हणत बसायची, हे तर निंदक निंदक, म्हणजे मी म्हणून नाही सांगत असं सांगते, निंदक निंदक दोघं बसल शेजारी आणि नारीची केली निंदा काही पड न पदरी. निंदक निंदक येतो बसल चौघ भाऊ, नारीची केली के निंदा काही नफा काही नाऊ. अशी मग
गळा
गळा म्हणायची गळे असत.
तमाशाची चाल तिने ती ऐकायची फक्त एक वेळा आणि जाते.
तिचा असा गळा होता मी सांगते.
बाईन निंदक निंदक, बाईन निंदक निंदक, बसल ग चौघ भाऊ, बसल चौघ भाऊ ना येत, बसल चौघ भाऊ, नारीची ग केली निंदा, नारीची ग केली निंदा, काही ना नफा काही नाऊ, नफा काही नाऊ, ग काही नफा काही नाऊ, अशी ना निंदा क निंदा नारीची ग केली निंदा, नारीची ग केली निंदा, काही ना पडल पदरी, पडल पदरी ग काही पडल पदरी, बाई न गावा ग्याल न बाळा, बाई न गावा ग्याल न बाळा, दफन खंजे री उशाला, खंजे री उशाला ना डप, खंजे री उशाला, आता न माझा भाऊ न राया, बाई न माझा भाऊ न राया, नाच्या ना जुन्नर देशाला, जुन्नर देशाला ग नाच्या, जुन्नर देशाला.
तिचाच तो मुलगा आहे, त्याचं नाव भाऊ आहे. मग तिला तिच्या मुलाहून गाणं म्हणायची लय आवड असायची, आणि तो त्यांच्या चुलत्याचा तमाशा असल्यामुळे तो बारीकपणी तो नाचायचा.
ते काय शब्द
तमाशा तू बघ आज गेल्याचं कांड
मला म्हणा तुम्ही म्हणा बोला शेवबाई म्हणा
बाजारी बेगीचा लागेल निघास बाजारी एक तिचं तमाशाच गळ आणि गळा जर गाणं जर म्हणायला लागली ना तर किती लांब लोक बसलेली असली ना ते ऐकायची
लागायची माणसाला ऐकायला
मग सांगत
आवाज
ते असं म्हणा आता सांगितलं
तमाशाच
नाही ते शब्द सांगितले
शब्द
आज गुल्याचं कांदा